श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण दासबोधातला दशक पहिला समास नऊ पावतो आहोत. परमार्थ स्तवन त्यातल्या काही ओया झालेल्या आहेत. बारावी ओळी आहे जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा असो आणि अलभ्य झाला जन्मोजन्मी. जेही ज्या कुणी त्याला शोधलं सामान्यत मंडळी त्याला शोधण्याच्या माग लागतच नाही. कारण जे काही बद्ध जीव आहेत संसारात गुंतलेले जीव आहेत त्यांना असं वाटत असतं की आमच्या संसाराच्या सगळ्या कामामध्ये ह्याची गरजच काय आहे. ही साधना न करता संसार आमचा चालणार नाही का? चालतो. भगवंतांचं कामच काय आमच्या संसारामध्ये असंही त्यांचं म्हणणं असतं. हे जे ग्रंथ आहेत जे ग्रंथ प्रमाण ग्रंथ असे मानलेले आहेत साधकांनी संतांनी ते प्रमाण ग्रंथ देखील न वाचता त्याचं नाव देखील न ऐकता आमचा संसार चाललेला आहे त्यामुळे आम्हाला ह्याचे कशाचीही गरज वाटत नाही. अशी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा विचारच नाहीये. पण जेही म्हणजे ज्या कुणाला ह्याला शोधून पाहावंस वाटत त्याच्यासाठी हे ग्रंथ आहेत संत आहेत सद्गुरू आहेत. आणि शोधून पहा म्हणजे फाइंड आउट हू एम आय असं रमण महर्षी देखील सांगतात. आपण मंगळावर चंद्रावर जाण्याच्या प्रयत्नात आहोत जातो आहोत तिथं काय परिस्थिती आहे तिथं जीव जीवाणू आहे का नाही याच्या संबंधी संशोधन सुरू आहेत. लवकरच ते कळेल असंही म्हणतायत. शास्त्रज्ञ ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घेण्याच्या पाठीमागे आहे. म्हणजे जे काही विश्व निर्माण केलेलं आहे किंवा झालेलं आहे त्या विश्वाचा शोध घेण्यामध्ये सर्व मंडळी रंगलेली आहेत. त्याच्यामध्ये संबंध आपले आयुष्य देखील त्याच्यासाठी वाहत आहे. परंतु ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्याचा शोध घ्यावा असं मात्र बहुतेकांना वाटत नाही. पण असे जे वाटणारे क्वचित कुणी असतात मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित असे जे कुणी असतात ते मात्र त्याचा शोध घ्यायला लागतात. ते म्हणतात हे विश्व काय आहे ह्याच्यापेक्षा विश्वाचा निर्माता कोण आहे ते जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. वेळ विश्वाच्या बुडाशी असलेलं सत्य काय आहे जे अखंड आहेच आहे असं म्हणतात त्या सत्याचा शोध घेण्यासाठी ही साधक मंडळी संत मंडळी असतात. आणि म्हणून जेही याचा अर्थ जो कोणी या मार्गाने जाणारा असेल शोधून पाहिला. आणि एक गोष्ट अशी आहे की ह्याचा जो शोध घ्यायचा आहे तो बाहेर घ्यायचा नाहीये. डोळे उघडून त्याला पाहायचं नाहीये कानाने त्याला ऐकायचं नाहीये जिभेने त्याची चव घ्यायची नाहीये हाताने त्याला स्पर्श करायचा नाहीये तर ही सगळी इंद्रिय जी परांची खाणी वेतुणत स्वयंभू म्हटलंय बहिर्मुख आहेत ती सगळी अंतर्मुख करायचे डोळे मिटायचे आहेत कान असले तरी कानाकडून मन काढून घ्यायचं आहे वाणी बंद ठेवायची आहे आणि अंतर्मुख होऊन त्या परमात्म्याचा आत शोध घ्यायचा आहे. म्हणून जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ हा परम अर्थ सापडला. ज्यांनी कोणी त्याला शोधायचा प्रयत्न केला तो जर प्रयत्न नेमका होत असेल दीर्घकाल नैरंतरी सत्कारासेवी तो दृढभूमी म्हटलाय. हा जो वाटचाल आहे हा जो प्रयत्न आहे हा दीर्घकाल करायचा आहे अखंड करायचा आहे आणि असा जर तो होत असेल तर त्याला मात्र अर्थ सापडला. संत मोठ्या विश्वासाने सांगतात की ह्या मार्गाने जर कोणी जात असेल तर त्याला परमार्थ सापडणार आहे. पण येरा याचा अर्थ इतर जी मंडळी आहे त्यांना तो आपल्या जवळच असून त्यांच्या जवळच ते ठेव आहे. जुने ठेवणे मी पणे आकळेना हे जुनंच ठेवणं आहे. प्रत्येकाच्या जवळ असलेलंच ठेवणं आहे पण त्याचा जो मीपणा आहे ह्याचा अर्थ मी देह आहे असं वाटून त्या देहाच्या भोवती जो त्याचा बॉडी सेंटर्ड असं म्हटलेलं आहे सगळा विचार देहाच्या भोवती चाललेला आहे. मी माझं आणि मला ह्याच्या भोवती त्याचा विचार आहे सर्व आयुष्य त्याच्यामध्ये जात आहे. पण हे जे बाहेरचं देहाचं स्वरूप आहे हे ज्या अधिष्ठानावर आहे ज्या चैतन्यावर अधिष्ठित आहे त्या चैतन्याचा शोध घेत नाही आणि त्यामुळे येरा म्हणजे इतर मंडळींना ते जवळच असून अलभ्य झालेलं आहे. आणि तेही किती काळ? जन्म जन्म. अनेक जन्म गेले परंतु त्यांना तो लाभ होत नाहीये. त्याचं कारण दृष्टीच तिथं वळत नाहीये. सूर्याचा प्रकाश पडलेला असला, माध्यांनी सूर्य आला असला तरी डोळे उघडून पाहण्याची बुद्धी ज्याला होत नाहीये, किंवा जो आंधळा आहे त्याला सूर्यप्रकाश समोर असून देखील तो मिळत नाही. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जायचा, काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. मी कसा आहे असं जर विचारशील तर अरे सूर्याचा प्रकाश जसा समोर आहे ना तसा मी अखंड तुझ्या पुढं मागे आहे. तो दिसतो का न दिसतो असं नाही आहे, परंतु काय करणार. गुरु अंजन आहे विण, गुरुंचं अंजन नाही आहे, ज्ञानांजन पडलेलं नाही आहे, दृष्टी ती निर्माण झालेली नाही आहे, त्यामुळे जवळ असून सापडत नाहीये. वस्तुता कसा दिवा जर पाहायचा असेल किंवा सूर्याला जर पाहायचा असेल तर त्याला टॉर्च न्यावा लागत नाही, तसा हा आत्मप्रकाश जर पाहायचा असेल तर त्याला कुठल्या दिव्याची आवश्यकता नाही, तो स्वयंप्रकाशी आहे. परंतु त्याच्या आड जे आलेलं आहे, सूर्याला झाकायला जसे ढग येतात तसं अज्ञानाच्या पडद्याने विकारामुळे तो स्वयंप्रकाशी आतला असलेला आत्मा जो झाकला गेलेला आहे तो जर दूर करता आला तर म्हणतात त्याला शीघ्रमेव आविर्भवती, तो आविर्भूत होतो शीघ्रमेव ताबडतोब. जीवाची ती जर तयारी झालेली असेल तर त्याला प्रगट व्हायला वेळ नाही. शीघ्रमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, आणि भक्तांना त्याचा अनुभव तोच देतो. जीवाची धडपड ज्या ठिकाणी थांबलेली आहे तिथं भगवंत स्वतः प्रगट होतो आणि आपला अनुभव त्याला देतो. पण तेवढी जीवाला तळमळ असेल तर, तेवढी शुद्धता प्राप्त झाली असेल तर, त्याच्यासाठी पूर्व संचित पाहिजे, तळमळ पाहिजे आणि गुरुकृपा पाहिजे. त्याला असं म्हटलंय थेंबुटा सागरी बुडाला, हे बरोबर आहे. थेंबुटा सागरी बुडाला गंगे सरिते संगम झाला, हेही बरोबर आहे. पण तो थेंबुटा निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी सागरातून किंवा खाली पाण्याची वाफ व्हायला पाहिजे, त्याचा ढग व्हायला पाहिजे आणि ठराविक एका स्थितीमध्ये त्या ढगातून जो थेंब निघतो आणि तो सरळ सागरात पडला तर थेंबाचा सागरच होऊन जातो. पण त्यासाठी ही थेंब बनण्याची जी प्रक्रिया आहे ती साधना त्या जीवानी केली पाहिजे. ती जर झाली तर कोणताही एक क्षण त्याच्या आयुष्यात असा उगवेल की त्या वेळा तो म्हणेल मी तोच तर आहे, मी सागररूप झालेलो आहे, मी परमात्माच आहे, मी आत्माच आहे अशा बोधावरती येईल. असा हा जो परमार्थ आहे कसा आहे? अपूर्वता या परमार्थाची काय वर्णन करणार? अपूर्व असा हा परमार्थ आहे. वार्ता नाही जन्म मृत्यूची. हा परमार्थ जर साधला, हे आत्मज्ञान जर झालं, मी कोण आहे हे कळलं की जन्म मृत्यू संपतात. कारण जन्म मृत्यू हे आत्म्याला नसून देहाला असतात. आणि त्याला जर बोध झाला की मी देह नसून मी आत्माच आहे, मनाच्या उन्मनावस्थेमध्ये चित्त हार पले आवघे चैतन्याची झाले हो असं म्हटलेलं आहे. दे तकार रहितम चित्त, चित्त जे म्हटलेलं आहे ते मुळात चित्त आहे, पण त्याला तकार तू विषयाध्यास, त्याला विषयाचा ध्यास लागण्यामुळे चैतन्य जे आहे ते चित्त रूपाला आलं. तो विषयाचा ध्यास जर त्याचा काढला तर त्या चित्तच चैतन्य होत आणि त्या चैतन्याशी मिळून जात. पण हे करण्यासाठी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काय करायला पाहिजे. मी देह नाही हे समजून घेतलं पाहिजे, मी आत्मा आहे हा अनुभव घेतला पाहिजे. असं जर झालं तर त्यांनी म्हटलंय आणि पदवी सायुज्यतेची सन्निधची लाभे. मग सायुज्यतेची पदवी जी आहे, चार प्रकारच्या ज्या मुक्ती सांगितलेल्या आहेत, सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता, बाकीच्या तीन ज्या मुक्ती आहेत त्या द्वैतात आहेत, पुन्हा खाली येणार आहे. पण सायुज्यता मुक्तीमध्ये एकरूप होणं आहे. समर्थ म्हणतात निर्गुणी जे अनन्यता तेच मुक्ती सायुज्यता. त्या निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य होऊन जाणं, त्या निर्गुणाशी मिळून जाणं म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. काही वेळा काही मंडळी असे विचारतात जेव्हा काही मार्गदर्शन घेण्यासाठी येतात, ध्यानाचं समजून घ्यायला येतात, त्या ते विचारतात की आम्हाला सगुण वगैरे काही पटत नाही, हे सगुण हवंच कशाला? मुळे निर्गुणाशी एक रूप व्हायचंय ना, मग एकदम आम्ही निर्गुणाचीच उपासना केली तर काय हरकत आहे? तेव्हा त्यांना सांगायला लागतं की एकदम निर्गुणाकडे जाण्याची जीवाची ताकद नाही. जीव हा अल्पशक्तिमान आहे आणि त्यामुळे जीवाला त्या निर्गुणाशी स्वतःच्या शक्तीवर बळावर एकरूप होणं अत्यंत अवघड जातं. हठयोगामध्ये ती प्रक्रिया आहे. सगळे ते बंध सोडून परब्रह्माशी एकरूप होणं हे सगळं जे आहे हे आठवयुगामध्ये जी प्रक्रिया आहे ती अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून भगवंतांनी तेच म्हटलंय, क्लेशोधिक तरसते शाम, अत्यंत क्लेश आहेत त्याच्यामध्ये, त्यापेक्षा भक्ती सहित साधना करावी. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय की सायुज्यतेची मुक्ती जी आहे ही जर लाभायची असेल तर त्या निर्गुणाशी अनन्य व्हायचं आहे खरं, परंतु सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाची उपासना करूनच आपल्याला निर्गुणाकडे जाता येतं. लहान मुलाला दुसरीकडे कुठं जर जायचं असेल तर आईचा हात धरून जर ते जात असेल तर ते सुरक्षितपणे आणि नेमक्या ठिकाणी जातो. रामकृष्णाने एकदा असा प्रश्न विचारला होता की ही जी मोठी होडी आहे, मोठी बोट आहे, ती पलीकडच्या ठिकाणी जिथं जायचंय ती केव्हा जाणार आणि हे होडकं आहे हे कधी तिथं पोहोचणार. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं ही मोठी जी बोट आहे ती आपल्या ताकदीवर पलीकडे जाईल, पण हे होडकं जे आहे ते जर स्वतंत्रपणे जायला निघालं तर ते पलीकडे जाईलच का नाही का मध्येच बुडेल तेही सांगता येत नाही. परंतु हे होडकं जर त्या बोटीला बांधलं तर मात्र ज्या वेळेला ती बोट पोचेल त्याच वेळेला होडकं देखील पोचेल. तसे जीवानी जर सगुणाची उपासना केली त्याचा अर्थ असा की भगवंत संतांच्या रूपाने सद्गुरूंच्या रूपाने जे अवतीर्ण झालेले आहेत ते खरं म्हणजे जीवाला बोटाला धरून त्या परब्रह्माशी एकरूप करण्यासाठीच त्यांचं अवतार आहे, तेच त्यांचं काम आहे. त्यामुळे असे जर समर्थ सद्गुरू एखाद्या जीवाला लाभले तर ते त्या जीवाला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. आणि ती सायुज्य मुक्ती जी आहे ती प्राप्त होणं त्याला त्याच जन्मात देखील शक्य आहे. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे या आणि पदवी सायुज्यतेची सन्निधाची लाभ आहे, जवळ आहे ती पदवी, त्याच्यासाठी कुठे लांब जायला नको आहे, परंतु नेमक्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि परब्रह्म पुढे त्यांनी म्हटलंय परब्रह्म जे आहे ते जर निवळायचं असेल तर पूर्वचंतीचा वाचून त्या अंतरात निवळत नाही. त्याच्यासाठी समर्थ म्हणतायत माया विवेके मावळे, ते परब्रह्म जर निवळायचं असेल तर पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, माया विवेकाने मावळली पाहिजे. माया मावळायची आहे, जे आपल्याला मायेचं स्वरूप दिसत आहे, अनेक दृश्य गोष्टी दिसत आहेत की ज्या वस्तुत नाही आहेत. दोरीवर सर्प भासतो आहे, जेव्हा लक्षात येईल की ही दोरी आहे तेव्हा तो सर्पाचा आभास संपतो. पण सर्प आहे असं समजून जी काही माणसाची गडबड उडते, भीतीपोटी असते, त्याला मारण्यासाठी असते, त्याला चुकवण्यासाठी असते, तसे या विश्वाच्या सगळ्या व्यापारामध्ये मनुष्य त्या मायेच्या गोंधळामुळे सापडलेला आहे. आणि ही माया जर दूर व्हायची असेल तर जसं दोरीवरती प्रकाश टाकला म्हणजे लक्षात येतं सर्प नाही, तसं जर आपल्या लक्षात आलं, अधिष्ठान जर लक्षात आलं तर लक्षात येतं की हे विश्व, याला जर आपण म्हणतो हे विश्व या नावाचा पदार्थच नाही आहे. त्याच्यावर अनेक शास्त्र आहेत. प्रकृती पुरुष विचार करताना प्रकृती ही अनादी आहे, प्रकृतीला बाजूला सारून पुरुषाकडे जायचं आहे, सबंध प्रकृती सकटच पुरुष आहे, हे सगळे जे निर्णय शास्त्रांचे विचार आहेत त्याच्यात आपण फार पडणार नाही आहोत. आपल्याला असं बघायचं आहे की काय केलं असता आपल्याला मूळ ठिकाणी जाता येईल, साधनेच्या अंगाने काय करायला पाहिजे. म्हणून इथं ते जे सांगितलंय माया विवेके मावळे, सारासार विचार करायला पाहिजे, आत्मानात्म विवेक केला पाहिजे, आणि विवेक हा वैराग्या सहित विवेक पाहिजे. आणि वैराग्य हे बाहेरच्या कपड्यावर अवलंबून नसून वैराग्य ही अंतःकरणाची एक स्थिती आहे की ज्याच्यामध्ये बाहेरच्या ह्या नश्वर जगाचा कल्पना आलेली असते आणि शाश्वताच्या शोधामध्ये तो अंतर्मुख झालेला असतो. असं जर विवेक वैराग्यासहित असेल तर माया मावळे, सारा सार विचार कळे, सार काय आहे असार काय आहे हा विचार देखील कळतो, आणि परब्रह्म तेही निवळे कुठे, अंतर्यामी. कारण आतच आहे ते निवळायला कुठे बाहेर जायचं नाही आहे. निवळे, जसं गढूळ पाणी असलं ना म्हणजे तळ दिसत नाही, पण गढूळ पाणीमध्ये आपण तुरटी फिरवतो आणखी काही करतो, ते सगळं माती खाली बसले की पाणी निवळलं म्हणतो आपण. तसं परब्रह्म शुद्ध स्वच्छ स्वरूपात आहेच आहे, परंतु विकारांचे जे काही गढूळपणा आहे तो दूर केला म्हणजे अंतर्यामी परब्रह्म निवळत. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं संतांना म्हटलं जात एकेकाला. हे ब्रह्मांड अनेक प्रकारची ब्रह्मांड आहेत, पण ही सगळी ब्रह्मांड ज्या ब्रह्मामध्ये बुडालेली आहेत त्या ब्रह्माचा शोध घेण्याचं काम साधकाने करायचं आहे. आणि तसा जे करत जाईल तेव्हा लक्षात येतं पुढे पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. जोपर्यंत तो देहभावावर आहे आणि देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे आणि विश्व जे आहे तेही पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, त्यामुळे पंचमहाभूतांचं विश्व महाभूतांचा देह ज्याची गट्टी जमली असं समर्थ म्हणतात. आणि त्यामुळे ह्या देहाला त्या विश्वाचं आकर्षण निर्माण झालं आणि सर्व जन्म त्या विश्वाच्या आकर्षणामध्येच तो रंगून गेलेला आहे. त्यांनी आज जाऊन ह्या देहाचं अधिष्ठान आणि विश्वाचं अधिष्ठान जे बघायला पाहिजे तिकडे तसं लक्ष गेलं नाहीये. पण जसं जसं एखादा साधक या मार्गाने जायला लागेल तसं तसं त्याला पंचभूतांचे थोतांडा हे लक्षात येतं आणि मग तो त्या गोष्टीकडे तुच्छतेनं पाहतो. तुच्छतेनं पाहतो ह्याचा अर्थ त्याच्याकडे दुर्लक्ष करतो देहाकडे असं नाही, कारण देह हे साधन आहे, ते नीट ठेवलं पाहिजे. कारण नाशवंत अशा देहाकडूनच शाश्वत अशा आत्म्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. जे जाणार आहे त्याच्याकडूनच न जाणार जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. देहात असतानाच विदेही अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही आहे. जे जाणार आहे त्याच्याकडूनच न जाणार जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. देहात असतानाच विदेही अवस्था आपल्याला प्राप्त करू, पण त्याचं नश्वरत्व लक्षात येतं, त्याचं गौणत्व लक्षात येतं आणि त्याचा उपयोग करून पलीकडे जायचा इकडे त्याची दृष्टी असते. म्हणून मग त्याला पंचमहाभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. मग त्याचं काय होतं, प्रपंच वाटे लटिका. त्याच्या लक्षात यायला लागतं हे प्रपंच वगैरे काही खरा नाहीये. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आहे, थोतांड तुच्छ वाटे. मग त्याचं काय होतं, प्रपंच वाटे लटिका. त्याच्या लक्षात यायला लागतं हे प्रपंच वगैरे काही खरा नाहीये. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. जसा जसा आत्मप्रकाश मिळायला लागतो त्याला, आत्मा हळूहळू प्रगट व्हायला लागतो, जसा सूर्यप्रखर व्हायला लागला की हळूहळू ढग बाजूला सरते, थोतांड तुच्छ वाटे. मग त्याचं काय होतं, प्रपंच वाटे लटिका. त्याच्या लक्षात यायला लागतं हे प्रपंच वगैरे काही खरा नाहीये. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. जसा जसा आत्मप्रकाश मिळायला लागतो त्याला, आत्मा हळूहळू प्रगट व्हायला लागतो, जसा सूर्यप्रखर व्हायला लागला की हळूहळू ढग बाजूला सरकतात आणि सूर्य आणखी प्रगट होतो, तसं आत्मप्रकाश जसा जसा यायला लागेल तसा त्याला प्रपंच ही माया या सगळ्या गोष्टी गौण होतात. ब्रह्मस्थित बाणता अंतरी. पहिल्यांदा ब्रह्माची स्थिती प्राप्त व्हायची आहे आणि ती अंतरात बाणायची आहे. आत्मज्ञान व्हायचं आहे आणि ते आत्मज्ञान दृढ व्हायचं आहे. तसं ही तर ब्रह्मस्थित जशी जशी अंतराकडे गौणत्वानी घेतो, पण ती उंची मात्र मिळाली पाहिजे. आणि म्हणून संदेह जो आहे तो ब्रह्मांडा बाहेर गेला असं म्हटलेलं आहे, ज्याला क्लिअर व्हिजन म्हणावं, अशा तऱ्हेची एक व्हिजन येते आणि मग त्याला कोणत्याच गोष्टीबद्दल शंका राहत नाही. कुठलाही प्रश्न त्याच्यापुढे आला तरी तो म्हणतो ह्याचं उत्तर हे असं आहे. आता फक्त समोर आलेल्याची ग्रहण क्षमता किती आहे, काय सांगितलं असतात त्याला कळेल असं बघून त्याला ते समजावण्याचं काम संत करत असतात. पण संतांच्या जवळ कुठलीही संदेह नसतो, साधकाची संदेह स्थिती. साधकाला थोडा थोडा संदेह असतो, परंतु तो संदेह पूर्णपणे लोपतो तो सिद्ध झाल्यावर. मग सिद्ध पुरुषाला, संतांना, सद्गुरूंना कोणत्याही प्रकारचा संदेह नसतो. आणि त्यामुळे काय होतं, दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली. जे दृश्य तो जन्मभर पाहत आलेला असतो ते सगळं जे आहे ते गौणत्वानी येतं, त्याच्या बाजूलाच होतं ते सगळं. सगळा मळ बाजूला व्हावा, सगळा केर बाजूला व्हावा, तसं हा दृश्य केर असा शब्द एका ठिकाणी समर्थाने वापरलाय. जे जे दृश्य दिसत ना हे केर आहे, हा दृश्य केर आटे. म्हणजे आत्मज्ञानाची ज्ञानाचा जर वारा आला सोसाट्याचा तर हे सगळ्या दृश्याचा केर सगळा बाजूला होतो आणि लक्षात येतं ते परब्रह्म काय आहे. म्हणून हा दृश्य दूर होण्यासाठी सगळी आपली साधना असते. अहिंसा परमार्थ किती वर्णन करणार बरं, परमार्थ काय आहे ह्याच्याबद्दल स्पष्टपणे समर्थ सांगतात. जो करी त्याचा निजस्वार्थ, जो कुणी हा परमार्थ करेल त्याचा निजस्वार्थ, म्हणजे त्याला ती स्वरूप स्थिती सहज प्राप्त होणार आहे. आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे, असा हा समर्थामधला समर्थ परमार्थ आहे हा, याचा ते किती बरं वर्णन करणार. कारण वर्णन ज्या शब्दांनी करायचं ते शब्द देखील पुन्हा मायेत येतात आणि हा परमार्थ जो आहे तो मायेच्या पलीकडे आहे. त्यामुळे शब्दांनी त्याचं वर्णन आता करता येत नाही. या परमार्था करता ब्रह्मादिकासी विश्रामता. ब्रह्म विश्व निर्माण करतो, पण ब्रह्माला कोणी निर्माण केलं? विश्वाचा संहार शिव करतो, त्या शिवाला कोणी निर्माण केलं? म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जे या विश्वाला निर्माण करतात, त्याचं पालन करतात आणि त्याचा वेळेला संहार करतात, ह्यांना निर्माण ज्यांनी केलेलं आहे तिथं जाऊन बसायचं आहे. म्हणून हे जे ब्रह्मादिक आहेत, हे सगळा हा खटाटोप व्याप सगळा सांभाळून कुठंतरी दमले शिणले आणि त्यांना जर विश्राम पावायचा असेल तर या परमार्थाच्या ठिकाणी, या स्थितीच्या ठिकाणी त्यांना विश्राम मिळतो. योगी पावती तन्मयता परब्रह्मी. आणि जे योगी देखील आहेत त्यांना सुद्धा जे तन्मय होतात, तन्मय त्याच्याशी एकरूप होणं, ते देखील ह्या परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होतात. म्हणून हा परमार्थ कसा आहे? सकळा असविसावा. जीव जर का नाना प्रकारे धडपड करून राहत असेल तर त्याला विसावा हवा असेल तर ह्या परमार्थाच्या ठिकाणी आहे. असा हा परमार्थ कसा आहे ते आपण पुढच्याही प्रवचनात बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांतिः.